नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2027 जनगणनेसाठी 11,718 कोटी रुपयांच्या तरतुदीला मंजुरी दिली आहे. ही जनगणना दोन टप्प्यात केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना दिली. बृहन्मुंबई महानगर क्षेत्रातील तब्बल 20,000 इमारतींना भोगवटा देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणूनच लढणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज नागपुरात पत्रकार परिषदेत सांगितलं. महत्वाच्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीतले सर्व पक्ष एकत्रितरित्या निवडणुकीत उतरतील असं ते म्हणाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं आज पहाटे लातूर इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक मान्यवरांनी पाटील यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. नाशिकमधल्या तपोवनातील एकही वृक्ष तोडू नये तसंच वृक्षतोडीविषयीचा अहवाल तात्काळ सादर करावा असे आदेश हरित लवादाने नाशिक महानगरपालिकेला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयातले वकील श्रीराम पिंगळे यांनी यासंबंधी याचिका हरित लवादाकडे दाखल केली होती, त्यावर लवादाने हा निर्णय दिला आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 450 अंकांनी वधारून 85,268 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 148 अंकांनी वधारून 26,047 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.